आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक, लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळं, नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोग तज्ज्ञ डॉ विनोद स्वामी या दोन डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नी एक या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नी एक हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर एरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये दोन डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.